नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरूप पोलिसांची संख्या ठेवली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचं आश्वासन. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्याचा शासन निर्णय जारी. राज्यात शेताच्या बांधावरचे पारंपरिक अरुंद शेत रस्ते जवळपास 12 फूट रुंद करण्याचा निर्णय. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसुली विभागांचे निकाल जाहीर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4 कार्यालयांना पुरस्कार. आणि राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम. नांदेड तसंच लातूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरूप पोलिसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्यानं 40,000 पोलिसांची भरती केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या 3 इमारतींचं उद्घाटन आणि निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते काल बोलत होते. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे राज्यातले पोलीस कार्यालय आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात गेल्या 10 वर्षात सातत्यानं पोलीस गृहनिर्माणाचं काम केल्याचं सांगितलं.
राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला. गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास 94,000 आता आपण पोहोचतो आहोत. म्हणजे 50% जी काही ही लेवल आहे ती आता पोहोचलेली आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलंय.
दरम्यान काल कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं देखील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचं उद्घाटन, शुभारंभ आणि लोकार्पणासह शहापूर पोलीस ठाण्याच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तत्पूर्वी कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल असं सांगितलं. पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही त्यांनी आश्वस्त केलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आलं होतं. त्यासंदर्भातला शासन आदेश काल जारी करण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उर्वरित राज्य मार्गांवर टोल माफी देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीकडून घेण्यात येईल असंही या आदेशात म्हटलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन आणि वापराला चालना देऊन पर्यावरणीय शाश्वतता वाढवणं हा या धोरणाचा उद्देश आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्रात शेताच्या बांधावरचे पारंपरिक अरुंद शेत रस्ते आता 3 ते 4 मीटर म्हणजेच जवळपास 12 फूट रुंद करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी केला असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. शेत रस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमण होऊ नये तसंच भविष्यात खरेदी विक्रीच्या वेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेत रस्त्याची नोंद जमिनीच्या 7-12 केली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आनंद रस्ते या रस्त्याच्या किमान रुंदी 3 मीटर असली पाहिजे. दोघेही जर खासगी शेतमालक असेल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद 7-12 घेतली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर शेतपाधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, म्हणजे सर्वच शेतपाधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, शिवपाधन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही.
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये भामरागड दलमचा कमांडर सन्नू पुंगाटी याचा समावेश असून त्याच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी पोलिसांनी 1 स्वयंचलित रायफल, 1 303 रायफल, वॉकी टॉकी आणि अन्य साहित्य जप्त केलं. मागील 4 वर्षात पोलिसांनी 87 नक्षलवाद्यांना ठार केलं, 124 जणांना अटक करण्यात आली तर 63 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याचंही निलोत्पल यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महसुली विभागांमधल्या 40 विभागस्तरीय कार्यालयांच्या आणि सर्व जिल्ह्यांमधल्या 42 जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल जाहीर केला. माहिती आणि उपसंचालक कार्यालय आणि प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय श्रेणीत छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभागात छत्रपती संभाजीनगरला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. याशिवाय अप्पर राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू आणि सेवा कर कार्यालय तसंच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय वर्गवारीत छत्रपती संभाजीनगरचा द्वितीय क्रमांक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात लातूर कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात धाराशिव शहरात काल तिरंगा रॅली काढण्यात आली. नागरिक, महिला, विद्यार्थी आणि माजी सैनिक या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. काळा मारुती चौकात मारुतीच्या आरतीनं ही रॅली सुरू झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीतानं या रॅलीची सांगता झाली. यावेळी सहभागी झालेले भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले,
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं जे अभूतपूर्व असं त्यांच्या कार्याचं चमक दाखवलेली आहे आणि त्या दाखवलेल्या चुनौतीमुळे पाकिस्तान भारतामध्ये एक युद्ध निर्माण झालं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं आपल्या सैन्य दलाच्या ताकदीवर पाकिस्तानला कसं चारीमुंडा चीत केलं आणि मग अशा भारताच्या सैन्य दलाच्या सोबत या देशातली जनता खंबीरपणे, भक्कमपणे, सक्षमपणे त्यांच्या शौर्याला सलाम करते.
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही काल अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिरंगा रॅली काढून भारतीय संरक्षण दलाचं अभिनंदन केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या 6060 लाभार्थ्यांना 499 कोटी रुपयांची कर्ज बँकांनी वितरित केलं असून 5359 लाभार्थ्यांनी मंडळाकडून 52 कोटींचा व्याज परतावा करण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठवाड्यात महामंडळाचं काम वाढवण्यासाठी बीड इथं उपकेंद्र सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. जालना शहरात अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी काल पाहणी केली. या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जाईल. या स्मारकासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर इथं रात्री पावसाच्या रिमझिम सरी पडत होत्या. पहाटेनंतरही पाऊस सुरूच होता. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही काल संध्याकाळनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज मराठवाड्यासह विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं नांदेड आणि लातूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात अनधिकृत खत विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे शिवणी इथं एक व्यक्ती विनापरवाना गावोगावी जाऊन सेंद्रिय आणि इतर खतं विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकानं सापळा रचून सदर व्यक्तीस अटक केली. या कारवाईत एकूण 14,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त झाला. पोलंडमधल्या चोर्झो इथं झालेल्या जानुज कुसोसिन्स्की मेमोरियल 2025 भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं. नीरजनं 6व्या आणि अंतिम प्रयत्नात 84.14 मीटर अंतरावर भाला फेकला. जर्मनीच्या जुलियन वेबर यानं 86 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावलं. येत्या 24 जून रोजी झेक प्रजासत्ताकमध्ये होणाऱ्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत नीरज सहभागी होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरूप पोलिसांची संख्या ठेवली जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचं आश्वासन. राज्यात शेताच्या बांधावरचे पारंपरिक अरुंद शेत रस्ते जवळपास 12 फूट रुंद करण्याचा निर्णय. आणि राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम. नांदेड तसंच लातूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
We'll be right back.